ಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं कर्नाटक जिल्ह्यातील भातशेतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कुर्ग परिसरात भातशेतीवर अवलंबून असणारे अनेक शेतकरी यावर्षीच्या कमजोर मान्सूनमुळे चिंतित झाले आहेत. मागच्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुबलक पाणी होतं, पण यावेळी परिसरातील नद्या नाले अजूनही न भरल्यानं भाताच्या रोपांची लावणी कशी करायची हा प्रश्नच आहे. कावेरी आणि लक्ष्मणतीर्थ नद्यातही म्हणावं तसं पाणी नाही, मात्र लावणीला जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापेक्षा जास्त उशीर करता येत नसल्यानं या खेपेस भात पिकांचा परतावा घटण्याची चिन्ह आहेत. इतर छोट्या मोठ्या शेतीसाठी पाणीसाठा आहे, मात्र भाताला लावणीवेळी मुबलक पाणी लागतं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कुट्टा, श्रीमंगला, शेट्टीगिरी, मुरनाडू, भागमंगला अशा सर्वच तालुक्यात पावसाचं प्रमाण नेहमीपेक्षा फार कमी आहे. अबे, मलाली आणि इरपू येथील धबधबे एरवी जुलैमध्ये पर्यटकांचं आकर्षण असतात, पण यावर्षी धबधब्यात अजूनही पाणी नसल्यानं पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला आहे.